मना कोण म्हणस का व तू म्हणस आते नाही मी नाही म्हणस माले नाही येस तू म्हण काय येरारोर येतीस काय जान म्हणा ना जल्दी जल्दी टाईम होई राहणार लगेच एक वराडीन गाणं चालू करस
चलो भाभी हमारे साथ मोसंबी ले लो रस वाली
चलो भाभी हमारे साथ मोसंबी ले लो रस वाली
मैं ना आऊं तुम्हारे साथ शर्म मेरे पिता की
मैं ना आऊं तुम्हारे साथ शर्म मेरे पिता की
पांच पंचों में दिया तूने हाथ शर्म तेरी का गई थी
पांच पंचों में दिया तूने हाथ शर्म तेरी का गई थी
हाथ चरम तेरी कहा गई थी। चलो भाभी हमारे साथ, मौसम्बी ले लो रस वाली,
चलो भाभी हमारे साथ, मौसम्बी ले लो रस वाली।
मैं ना आऊं तुम्हारे साथ, शर्म मेरी भाभी की,
मैं ना आऊं तुम्हारे साथ, शर्म मेरी भाभी की।
पांच पंचों में दिया तूने हाथ, शर्म तेरी कहां गई थी,
पांच पंचों में दिया तूने हाथ, शर्म तेरी कहां गई थी।
चलो भाभी हमारे साथ, मौसम्बी ले लो रस वाली,
चलो भाभी हमारे साथ, मौसम्बी ले लो रस वाली,
चलो भाभी हमारे साथ, मौसम्बी ले लो रस वाली,
चलो भाभी हमारे साथ, मौसम्बी ले लो रस वाली,
चलो भाभी हमारे साथ, मौसम्बी ले लो रस वाली,
चलो भाभी हमारे साथ, मौसम्बी ले लो रस वाली।
दम मारा जरा जाते, चा पिल्या वडा फटाफट सर्वजणी पिल्या, बर का चा कोणी राहू नका, इबाग भी देवचा सर्व वरांनी चा पेतीस, एक वरांनी गाणं म्हणस,
चा चा करून चा मापणी माखीनी गंग मोठी बाकीनी चालये, चा चा करून चा मापणी माखीनी गंग मोठी बाकीनी चालये।
लगेच दुसरी वराडीन म्हणस, दुसरी वराडीन काय म्हणस,
कोना पायमा पंजन पेटी बागे गुटका लेवनटी, कोना पायमा पंजन पेटी बागे गुटका लेवनटी, सुनंदाना पायमा पंजन पेटी बागे गुटका लेवनटी, सुनंदाना पायमा पंजन पेटी बागे गुटका लेवनटी, उनी उनी चाना चटका बसी बागे गुटका लेवनटी, उनी उनी चाना चटका बसी बागे गुटका लेवनटी।
जेवढा मायक दल्ली बोलस, बंद करा बंद करा, लगीना गाना म्हणा, माणसे देखा ना कोणले रागी ही का नाही, असा गाना नाही बोलो, तेवढा मात चहा पिवाय जास, चहा पिवाय गई सर्व सर्वांनी पिदी, हा एक वराडीन गाणं चालू करस।
अपना पिता के बागों में खेला करो,
अपने पिता के
मत जाया करो,
दूर दूर खेल मत जाया करो।
राम राम हो बापू, रोज रात ले गाना म्हणतस हो का? पोरं लगीन शेव मग हो, गुजरात मा दीदी पोर उदनामा असं का? पोरणाबाप पत्रिका लिखस, पोरणाबाप काय म्हणस पोऱ्याले दगड्या पत्रिका लायते रे? पोरणाबाप मोठा जवाईले पत्रिका लिखस, जवाई बापूंनी लग्नास येऊन जाणे एवढं लिखास, लिखता लिखता तेवढा मा। पोरणाबाप काय म्हणस दगडू, सालदारले बोलायला येते रे? दगडू जा सालदारले बोलावले, सालदार काय म्हणस? माले म्हणी बाचीना लगीनले जाणस हे, दोन तीन दिवस काय जमाव नाही, रोजा माणूस लायल्या। दगडू परत येस, दादा नाही म्हणस बाचीना लगीनले जायला ना, दोन तीन दिवस काय जमाव नाही म्हणे। पत्रिका लिखता लिखता संताप मा म्हणत, त्याले सांगी दे इशिती ये तथा शिलगी जाय, असं म्हणता म्हणता जवाईनी पत्रिका मा असं लिखाय जास। पत्रिका जवाईले भेटस आणि जवाई पत्रिका वाचस, मोठे जवाई बापूंनी लग्नास येऊन जाणे ही शिती ये नेतता शिलगी जा। जवाईनी पत्रिका वाची आणि बाईले मारी झोडी, लगीनले वाटलाय तिथं आणि पत्रिका पोर पांदी दिदी पोर रडत रडत गाऊनी, बाप सांगस काय बेटा का बरडस तू? बाबा तू अशी पत्रिका दिदी काय होय ना बेटा? आई पत्रिका वाच, पोरणा बाप पत्रिका वाचस, मोठे जवाई बापूंनी लग्नास येऊन जाणे ई शिती ये नेतता शिलगी जा। वाचिसनी थंडागार पडी जास, मग या देस बहीन आई पत्रिका लिखी तो वय सालदार कामले उना नाही, त्या संतापमा पत्रिका लिखी। माले माहीत होतं मनमाईन काटटाक, मी आऊ शब्द सालदारले बोली राहीन तू, तुने लिख दादा पण माले कितला बोलना बसनात, मार खादा लगीनले माले वाटलावं तू जाय लगीनले मन काही काम नाही, असं माले त्यासनी सांग। जवाईना संताप थंडा कराले साला जास, का हो पाहुना पत्रिका मा लिख ते सोडी द्या हो, कारण पत्रिका लिखी तर होय मी सालदारले बोलावलं जायल होतो, सालदार काही उन्हा नाही म्हणा बापनी, संताप मा सालदारले सांग ही शिती ये नाही तथा शिलकी जाय, असं म्हणता म्हणता पत्रिका मा लिखाय घेऊ, कारण तवय म्हणा वडील पत्रिका लिखी राहता, तवय जवाईना मन माईन शंका निघणी आणि जवाई लगीनले उन्हा।